हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठा शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवा शितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सत्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु बिबतो जनान ये पथां पथि रक्षय ऐलब्रुदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिव्ये शामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशो दीचीर्द्वशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं भीष्मो यश्च नोद्वेष्टितं भोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीष्यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुह्यस्विषु सुधन्वा यो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोऽधिर्देवमसुरं ध्रुवस्य अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयगं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतं पाशामृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त कुटकाचा आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
आज शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 1992 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती दैवविन शक्ती देवीमय कैसे वि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणशी वाया या अभंगावरील निरूपणात सद्भक्त श्री माधव परांजपे म्हणतात की भाव हे परमार्थातील मुख्य भांडवल आहे. भावासंबंधी महत्वाचा सिद्धांत सांगणारा हा अभंग आहे. इत्यादी निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात परमार्थात भावाला फारच महत्व आहे परमात्मा प्राप्तीसाठी. भाव तेथे देव सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असा भाव पाहिजे किंवा कोठेही परमात्म्याचा अभाव नाही असा भाव पाहिजे. सर्व भावे रघुपतीस आवडावे तेथे सर्व भाव म्हणजे पूर्ण भाव ठेवून कोणत्याही नात्याने आपण परमेश्वराला जोडले पाहिजे. जसे तुका म्हणे विठ्ठल रघू मी सेवक हनुमंताने भक्ती केली सेवा भावाने भरताने भक्ती केली बंधू भावाने पृथ्वीने निराबाईने राधेने पती पत्नीच्या नात्याने भक्ती केली विभीषणाने सख्य भक्तीने नाते जोडले अर्जुनानेही कृष्णाला सखा मानले. आपण कोणत्या नात्याने भगवंताला हाक मारतो आहोत. वयाची 30, 40, 50 झाली तरी नाते जोडले नाही का. ते नाते जर जोडले नाही तर जसे जो आपल्या नात्याचा नाही त्याचे काही झाले तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याचे जे नातेवाईक असतील ते बघून येतील असे आपण म्हणतो. तसे आपण भगवंताशी नाते जोडले नसेल तर भगवंताला आपल्याकडे बघण्याचे काही कारण नाही. म्हणून कुठल्या तरी नात्याने भगवंताला जोडले पाहिजे आणि भक्तिभावाने ते नाते दृढ केले पाहिजे. जसे जनाबाईने भरला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दूर किंवा रुक्मिणीचा भक्तिभाव जसा एका तुळशी पत्रात एकवटला व त्या एका तुळशी दराने गिरीभर प्रभू तुळला दयाघन भक्तीने आकळला. माहीत आहे ना ती कथा. जेव्हा श्रीकृष्णांची सुवर्ण तुडा करायची ठरली तेव्हा तराजूच्या एका पायऱ्यात श्रीकृष्णांना बसविण्यात आले. जन्मभर लोणी दूध दही खाल्लेले शरीर वजनदार ते पायडे खाली गेले. दुसऱ्या पायड्यात सोने अलंकार आणून घातलेले होते पण तुडा काही पूर्ण होईना. उपलब्ध सर्व सोने अलंकार पायड्यात घातले तरी तुडा काही होईना. काय अडचणीचे कळेना तेव्हा श्रीकृष्णांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी रुक्मिणीला बोलवा म्हणून सांगितले. त्याप्रमाणे रुक्मिणी आली व तिने श्रीकृष्णांना नमस्कार करून त्यांचे अंतःकरणपूर्वक स्मरण करीत शरणागत भावाने फक्त एकच तुळशी पत्र त्या सुवर्णावर ठेवल्या बरोबर श्रीकृष्णाचे पारडे एकदम उचलले जाऊन वर गेले. अशी दृढ भावाने भक्ती केली म्हणजे तो परमात्मा भक्तावर भावतो. हे ज्ञानोबा माऊली स्वतः सांगतायत की भक्ती एकीनी जाणे तेथ साने पूरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भरते या येर पत्र पुष्प फळ हे भगाव्या मिस केवळ वाचून अमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व अशी मजा आहे. एवढे बघून हरिहरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 1992 माया अपासून कवी संध्याकाळचे केंद्र आजच्या हरिपाठावरील निरूपणाचा अभंग आहे. सायासे करीसी प्रपंच दिनेशी हरिशी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. यावेळी निरूपणात सद्भक्त श्री निलंब विनय सांगतात माऊली आपल्याला विचारतात म्हणजे हरिस्मरण करीत नाहीत त्यांना प्रपंच अगदी मन लावून प्रयत्नपूर्वक सायासे करतोस आणि हरीला मात्र भजत नाहीस असे तू का बरे करतोस. अगा मातेनं भजावाया लागी कवणी बळपा अंगी तुझे या संसाराचे दळणे नामस्मरणात रंगल्याशिवाय तुटणार नाही म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. या निरूपणानंतर स्वामीजी कौतुकाने वा असे उद्गारतात आणि म्हणतात तुम्हा साधकांच्या निराळात बसायला मला फार आनंद वाटतो. गेली 40 वर्षे मी तुम्हापुढे बोलतो आहे अरे बोलणे तितके वायावते तरी बोलता बोलता कळू येते. नामस्मरण म्हणजे स्वरूपाचे स्मरण. या स्वरूपाची जीवाला विस्मृती झाली आहे म्हणून स्मरण करायचे आहे. नामी नाम व नामधारक एकच आहेत. नुसते श्रीराम म्हटल्याबरोबर आपल्या हृदयातल्या श्रीरामाचे स्मरण आणि बाहेर देखिवेनी पदार्थे जे आठवणी दे माते हे श्रीराम असे अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम देखिले ब्रह्ममूर्तीमंत म्हणजेच ब्रह्मविद ब्रह्मय भवती ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. मऊ नम्र शांत तृप्त होतो. ध्यानाला बसला की परमात्माच. त्या ध्यानाबाबत स्वरूपानंद म्हणतात तूज इंद्रियामधून युक्तीने एकवटी म्हण अंतराकाशी नेऊन स्थिर करी आपण दृष्टा दृश्य गगन याहून काही निघावे भान त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे त्या जाणीवे माझी मन होता स्वयं भावे दिन सचितानंद दर्शन नित्य घडे. ध्यानातून डोळे उघडल्याबरोबर सर्व विश्वसनी असा बोध व्हायला पाहिजे. हा बोध होण्यासाठीच एक दैदा चित्ती आणि रखुमाईचा पती या दृढतेने विश्वासाने नाम घेत राहावे. राम हे विश्वासने रात्री झोपताना विठ्ठला पांडुरंगा किंवा ओम राम कृष्ण हरी झोप लागेपर्यंत म्हणावे आणि सकाळी उठताना नाम घेतच उठायचे. यात काय अवघड आहे सांगा बरे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. आज हरिपाठातील अभंगारूढ निरूपण करतात सद्भक्त श्री मकरंद गझे. अभंग आहे योग याग विधी प्रेमीन हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विना देव न कळे संदेह गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विना दैवत दिज्जा विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती करणोपाय. ते म्हणतात शुद्ध बुद्धीशिवाय भाव निर्माण होत नाही सद्गुरूशिवाय परमात्मा कळत नाही. भाव आहे सद्गुरू कृपा आहे परंतु आपण तप साधना केल्याशिवाय सद्गुरू कृपा कळत नाही. म्हणून सद्गुरू कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी असा शोध घेण्यासाठी स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे 12 अधिक 12 अधिक 12 अशी 36 वर्षे साधना करायला पाहिजे इत्यादी निरूपणानंतर बहुत अच्छा असे कौतुकाने म्हणत स्वामीजी बोलतायत तुम्हा सर्व साधकांचा मला फार अभिमान वाटतो. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीतील विठोबाचे असे तुम्ही आहात. संत एकनाथ महाराज म्हणतात सर्वाभूती भगवत भाव हा माझे भक्तीचा निर्वाह सर्वांच्या हृदयी आणि सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे त्याला त्रास होईल असे बोलू नये. कोणाचाही द्वेष मत्सर करू नये. आपली सर्व कर्मे भक्तीने करावीत. त्यामुळे जे जे काम आपण करू त्यापासून कामना वाढणार नाही. मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा. ज्यावेळी मला अर्धांगाचा अटॅक आला मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा ही मुलं माझ्याबरोबर होती. त्यांना मी सांगितलं हे पहा पाठीमागे बघण्याचं माझं काम नाही तुमच्याच ताब्यात हे सगळं राहील. स्वामींच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मी परत आलो तर ठीक नाही आलो तरी ठीक काळजी करण्याचं काही कारण नाही. माझी कोणत्याही गोष्टीमध्ये अटॅचमेंट म्हणतात ती नाही आणि माझं ऑपरेशन झालं सुरू. या शरीराची चिरफाड चालू असताना देखील तोच मी आहे सच्चिदानंद हा बोध होता. म्हणजे मला भूल दिली होती. मी डॉक्टरांना विचारलं ते म्हणाले भूल दिलेली असताना कोणताही आठव होणं शक्य नाही पण मला तो आठव होता. दीड तास तो आठव परिपूर्ण होता. इतकंच नाही तर एक किंचितही दुःख मला झालं नाही. हा परिणाम मी 10व्या वर्षापासून जो परमार्थाचा छंद घेतला ना त्या छंदाचा हा परिणाम आहे. मी जर फक्त पैसे मिळवण्याचा छंद घेतला असता मान मनापद मिळवला असता दानदान केला असता तर मला हा बोध कदापिही झाला नसता. या सगळ्यामध्ये असताना देखील मी अलिप्त आहे आणि मी सच्चिदानंदच आहे. त्या हा बोध कायम आहे. शरीराचं काय व्हायचं असेल ते होईल, पण मी शरीर नाही हा पक्का बोध. त्यामुळे मी आनंदातच होतो. त्या 15 दिवसांमध्ये गोळे काका होते माझ्याबरोबर. मी कधी हाय हुई केलं नाही. 12 टाके पडले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता डॉक्टर सरदेसाई आले. त्यांच्या पावडाचा आवाज ऐकल्याबरोबर मी डोळे उघडले व म्हटलं, गुड मॉर्निंग डॉक्टर, किती आनंद आहे. तेव्हा ते म्हणाले, तुम्हालाच फक्त आनंद वाटतो, कारण देहापासून जो अलिप्त त्यालाच हा आनंद होतो. नाहीतर असे पेशंट किती आरडाओरडा करतात ते मी पाहतो ना. मला तपासून ते गेले. मी पुन्हा आपल्या आनंदात आपलं आनंद स्वरूप कळायला शुद्ध सत्वगुण पुरेपूर असावा लागतो. आणि इथेच गोंधळ आहे. आनंद का होत नाही? तर सत्वगुण वाढला नाही म्हणून. यासाठी सर्व संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, सच्चित स्वरूप कळतं, पण त्याचं आनंदरूप करून स्वतः आनंदरूप होऊन दुसऱ्याला आनंद देणं हे पुरेपूर सत्वगुणाशिवाय होत नाही. आणि अनुवंशिकतेने जर सत्वगुण अंगात आलेला नसेल तर रजत तमाला मारून सत्वगुणाची वृद्धी करणं हे अत्यंत अवघड काम आहे. यावर उपाय अखंड नाम, ध्यान, गीता ज्ञानेश्वरीचे जाणत्याकडून श्रवण आणि सत्संगती फार महत्वाची. म्हणून तर माऊली आजच्या अभंगात म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती कर्मोपाय. काय समजलात? एवढे बोलून संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी समारोप केला.
अभंग सांगतो माझ्या पाठोपाठ म्हणा. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
हरी हरी अमृता ये अभंगमन पंढरी का देव
पंढरीचा देवा पंढरीचा देवा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी सगुण सावळा सारथी सारथी सर्वांचा साक्षीभूत से सारथी सर्वांचा साक्षीभूत से संकटी साया से गजेंद्रासी संकटी साया से गजेंद्रासी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी सगुण सावळा सारथी गजेंद्रासी रक्षी गणिका उत्थरी भिल्लीचे करी फळे भक्षी गजेंद्रासी रक्षी गणिका उत्थरी भिल्लीचे करी फळे भक्षी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी सगुण सावळा सारथी भक्षी सुदाम्याचे लोहे मुष्टि भरी भक्षी सुदाम्याते पोहे मुष्टि भरी नामा भणे हरी गोडमानी नामा भणे हरी गोडमानी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथी हा
काकू विठूचा गजर हरिनामाचा सांगा. बुधवारी पुण्यामध्ये पालख्या येत आहेत. ज्ञानोबा आपल्या आपल्या गावातून पुढं पंढरपूरकडे जाणार. आपण सगळे एसपी कॉलेजमध्ये बुधवारी जमणार आहोत पालखीच्या निमित्ताने 7 ते 8 या वेळात. पण तशी कालवा कालव पालखी सोहळा समजला जाहीर झाला तेव्हापासूनच व्हायला सुरुवात झाली. पालख्यांच्या आधीच हे गुरुवारचा सत्संग शेवटचा सत्संग चालू करायचा आहे. माईक
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा ग पायांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा
दो मिला यादि खुशा गजर हरि नामा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला या विठूचा गजर हरि नामाचा या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
वाळवंती चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
वाळवंती चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला
वाळवंती चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
वाळवंती चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
डाव मांडिला डाव मांडिला
हरि 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 थोडे दिवसापूर्वी आपण साक्षित्वाचा अभ्यास कसा करावा हे पुन्हा सांगितले त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. ध्यानाला बसल्यावर ध्यान लागते की नाही माहीत नाही पण मागील शुक्रवारी संध्याकाळी ध्यानाला बसल्यावर खूप आनंद झाला इतका की ताबडतोब तुम्हाला फोन करावा असा वाटला पण तुम्हाला त्रास नको म्हणून नाही केला. पण आता शरणागतीचा व साक्षित्वाचा एकत्र अभ्यास कसा करावा हे समजत नाही. कित्येक वर्षांनी परमार्थाच्या पाऊल वाटेवर पाऊल पडल्यासारखे वाटत आहे. आपल्यापासून कधीही दूर न जावो आणि हे पडलेले पहिले पाऊल परत मागे न फिरो हीच सदिच्छा. या मध्यवर्ती कल्पनांचा अभ्यास आमच्याकडून व्यवस्थित होवो हीच आपल्या चरणी प्रार्थना. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचा असा कोणाचा तुकोबांचा अभंग आहे. म्हणून जे पाऊल पडलेलं आहे ते मागं फिरण्याचा प्रश्नच येत नाही. उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो अशी प्रार्थना मात्र जरूर असावी. त्यामुळे हे जे पाऊल पुढे पडलेलं आहे ते मागं न फिरो अशी ही सदिच्छा हे एक प्रकारे योग्यच आहे. मध्यवर्ती कल्पना किंवा मध्यवर्ती संकल्प आपल्या इथं सुरू झाले गेले 3-4 वर्ष आपण ते राबवतो आहोत. प्रत्येक महिन्याला गुरुपदिष्ट साधना तीच, पण त्या महिन्याचा जो अभ्यासाचा रोख आहे तो कधी साक्षीत्व, कधी शरणागती, कधी स्मरण, कधी अंतर्मुखता, कधी प्रेमभाव अशा प्रकारे आपण बदलायला सांगितला. याचं कारण असं की एकच एक अभ्यास करत असताना जर त्याच्यात तसं नैपुण्य खूप आलं नाही तर अभ्यासामध्ये तोचपणा येण्याची शक्यता असते. पुढे पुढे आपण तसा अभ्यास न करण्याचीही शक्यता असते. सारखं ऐकून ऐकून लक्षात आलं आणि लक्षात आलं म्हणून वाया गेलं असं होण्याची शक्यता असते. म्हणून अभ्यासाचा किंचित रोख बदलला की निदान उत्साह साधकाला यावा. ध्यानाची जी साधन आहे ती साधन एक सारखीच करायची आहे, नेहमी सारखीच करायची आहे, ती गुरुपदिष्ट आहे, त्याच्यामध्ये बदलाचा प्रश्न येत नाही. पण बाह्य दृष्टिकोन आहे, तो बाह्य दृष्टिकोन कसोशीनी त्या महिन्याकरता आपण बदलून ठेवायला सांगतो. पण हे दृष्टिकोन एकमेकांच्या अंतिमतः विरोधात नाहीत. जसं साक्षीत्व आणि शरणागती याच्यात किती फरक आहे, पण अंतिमतः एकमेकांच्या ते विरोधात नाही. साक्षीत्वाच्या वेळेला मी सांगितलेलं होतं की आपण यथाशक्य आपलं स्वरूप ओळखून घ्यावं साधनेच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला त्याच्याशी एकरूपता साधावी आणि एकरूपता साधून त्याचं समाधान घेऊन उठल्यानंतर ध्यानातलं साक्षीत्व ही सुरुवातीची गोष्ट आहे. ध्यानाच्याही ध्यानाच्या शेवटी एकरूपता आहे. त्या एकरूपतेचा यथाशक्य अनुभव घेतल्यानंतर कोणाच्या मनाचं अमनच होत नाही अशा वेळेला विचाराचा साक्षी असतानाच तो ध्यानाला बसेल आणि उठेल. पण नेहमी असं घडत नाही. हळूहळू करून विचार कमी होणं, दोन विचारांमध्ये अंतर पडणं असा प्रत्येकाला अनुभव येतो. आणि हे अंतर जर वर्धिष्णू झालं, दीर्घ झालं तर एका शांती सुखाचा प्रत्यय साधकाला येत असतो. अजूनही चांगल्या ध्यानाच्या वेळेला परमात्मा भाव पूर्णपणाने ध्यानामध्ये उदित होतो, मनाचं उन्मन होतं. अशा वेळेला अशा ध्यानातून खाली आल्यानंतर देह, मन आणि बुद्धीच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांकडे आपण ज्या ठिकाणी ध्यानाच्या वेळेला बसलेले होतो, अवस्थित होतो, तिथूनच साक्षीत्वानी पाहणं. मनात उठणारे जे तरंग आहेत, घडणाऱ्या ज्या सगळ्या कृती आहेत, तर त्या कृती आपल्या आपल्या पद्धतीने घडत आहेत. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन, एवढीच धारणा करून आपण त्याच्यापेक्षा अतिशय वेगळे, अलिप्त आणि आत्मरूप, साक्षी आहे तो आत्मरूप आहे अशा आठवणीमध्ये देह मन बुद्धीच्या सगळ्या कृती कर्मांकडे अलिप्त भावाने पाहणं असं साक्षीत्वाचा अभ्यास सांगितलेला होता. आता अभ्यास बदलला. इथं शरणागती पाठी आहे. 1 तारखेपासून अभ्यास बदलला तरी देखील ध्यान त्याच पद्धतीने आहे. ध्यानामध्ये अहम, वाचा, चित्त, अंग हे सर्व आत्म्याला समर्पित होत असतं, आत्म्याच्या ठिकाणी नाहीसे होत असतात. याच भावनेतून उठल्यानंतर तेच आत्मतत्व त्याचं स्मरण आपल्या अंतर्यामी दृढ धरून आणि तेच आत्मतत्व सर्वत्र भरून राहिलेलं आहे असा विवेक करून प्रत्यक्ष देह मात्र प्रत्यक्ष वर्तन मात्र सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा आहे हे लक्षात घेऊन अतिशय नम्रतेने करणं नम्रतेने राहणं शरणागत भावाने राहणं पण ती शरणागती व्यक्तीला नसेल ती परमात्म्याला असेल समोरच्या व्यक्तीला तो नम्र दिसेल भासेल पण ती नम्रता समोरच्या व्यक्तीसाठीच केवळ असेल असं नाही ती परमात्म्याकरता असेल त्यांनी आज परमात्मा ओळखलाय म्हणून असेल स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर स्वरूपानंदांचे हात असं सांगतात की तुम्ही खोलीत प्रवेश करत असत तर तोच स्वरूपानंद हात जोडत असत तर थोडेच ते तुम्हाला नमस्कार करत होते ते तुमच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करत होते मी असं वाचले की पंजाबमध्ये एक संत साधू रस्त्याने जात असताना कोणी एक माणूस आला आणि त्यांनी त्याच्या पोटात सुरा खुपसला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते कोलमडून पडले रक्त व्हायला लागलं पोट धरून खाली पडले आणि त्याच्या लक्षात आलं की आपण भलत्याच माणसाला मारलं आपल्याला मारायचं होतं ज्याला त्याच्याऐवजी भलत्याच माणसावर आपण हल्ला केलेला आहे आणि हे इकडे खाली कोलमडलेले असताना देखील असं म्हणत होते की या स्वरूपात जरी आलास तरी देखील मी तुला विसरलेलं नाही या स्वरूपात देखील मला तू भेटलास तरी देखील मला तू दिसलास मी तुझ्याबद्दल आभारी आहे कारण माझ्या बुद्धीत तुझी जाणीव तू ठेवलीस असं म्हणून ते त्याला नमस्कार करायची धडपड करत होते तर तो माणूस घाबरून गेला तो म्हणाला की अहो मी तुम्हाला मारलं माझ्या हातून चूक झाली चुकून तुम्हाला मी भोसकलं आणि तुम्ही मला नमस्कार करताय तो म्हणाला तुझा प्रश्न नाही तू बाजूला हो तुझ्या हात असणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतोय याही परिस्थितीमध्ये माझा बोध कायम राखण्याचं काम किमया ज्यांनी केली तो तुझ्या अंतरयामी आहे माझ्या अंतरयामी आहे त्याच्या लीलेला मी नमस्कार करतोय साक्षीत्व आपल्या हातून घडणारी प्रत्येक कृती आहे तर ती कृती घडत असतानाच आत्म्याचं वेगळेपण सच्चिदानंद लक्षण हे लक्षात ठेवून देह मन बुद्धीकडेच वेगळेपणाने अलिप्तपणाने म्हणजे त्याच्यामध्ये लिप्त न होता अशा रीतीने वर्तन करायला शिकवतं तर शरणागती त्या आत्मस्थितीमध्ये राहून पण समोरच्याच्या ठिकाणी देखील असणारं जे चैतन्य आहे तो आत्मा लक्षात घेऊन त्याच्याशी मोठ्या प्रेमाने वर्तन करणं सुचवतं बाह्यता ह्याच्यामध्ये जरी फरक असला वाटत असला तरी देखील परमार्थत या दोन गोष्टींमुळं जो विकारांचा ओरखाडा आपल्या अंतर्यामी उठतो तो दोन्हीमुळं टाळला जातो तुम्ही देह मन बुद्धीच्याच कर्मांकडे अलिप्ततेने पाहत असल्यामुळं विकार कामना वासना तसं शत्रुत्व मत्सर असे अनेक विकार याच्यापासून तुम्ही बचावता साक्षीत्वानी तसंच शरणागतीपासून बचावता हे वरकरणी एकमेकांपासून वेगळे वाटले अभ्यासाचा रोख मात्र किंचित बदललेला आहे तुम्ही सगळ्यांनीच हे लक्षात घ्या आपल्याला शरणागतीचा अभ्यास कसा करायचा आहे अजून एक प्रश्न असा आहे की सद्गुरुचरणी संपूर्ण शरणागती म्हणजे आपल्या मीपणाचे संपूर्ण विसर्जन करणे आणि त्यासाठी सतत अभ्यास करत राहणे असे आहे ना सद्गुरूंच्या चरणावर संपूर्ण शरणागती म्हणजे आपल्या मीपणाचं संपूर्ण विसर्जन हे बरोबर आहे. आणि त्यासाठी सतत अभ्यास करत राहणं हेही बरोबर आहे, असंच आहे. मात्र सद्गुरु चरण जे आहेत त्यांच्या ठिकाणी असणारी शरणागती, म्हणजे बाहेर एक व्यक्ती आहे सद्गुरु म्हणून, ती आपली आदर्श मूर्ती आहे. त्यांच्याकडून आपण महावाक्याचा उपदेश घेतलेला आहे, त्यांना आपण अनुसरतो आहोत. त्यामुळे देह मन बुद्धी त्यांच्या ठिकाणी नम्र करणं, मीपणाचा भाव देखील त्यांच्या ठिकाणी नम्र करणं, विसर्जित करणं. अडचण अशी आहे की डोकं लवलं तरी मीपणा लवत नाही, ही अडचण आहे. साष्टांग नमस्कार घातला तरी देखील मी साष्टांग नमस्कार घातलेला नसतो, ही अडचण आहे. याचं कारण असं, मात्र ती बाहेरची कृती परफेक्ट आहे, सद्गुरूंना केलेला नमस्कार परफेक्ट आहे, सगळ्या भावांनीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा जो मी आहे त्या मीच्या ठिकाणी सद्गुरू आहेत. खरं तर मीच्या शुद्ध स्वरूपाचं आणि सद्गुरूंच्या शुद्ध स्वरूपाचं एकत्व आहे, अद्वैतत्व आहे. असं असल्यामुळं बाहेरची ही कृती अगदीच बरोबर आहे, पण या मीला देखील स्वरूपाचा बोध होणं गरजेचं आहे शरणागती करता. मीचं जे शुद्ध स्वरूप आहे तिथं सद्गुरू आहेत. प्रत्येकाच्या मीचं जे शुद्ध स्वरूप आहे ते स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप हे एकच आहे. क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रामध्ये असणारा तो एकच आहे. माझ्या आत असणारा जो क्षेत्रज्ञ क्षेत्राच्या आत असणारा आणि यांच्या क्षेत्राच्या आत असणारा क्षेत्रज्ञ आणि त्यांच्या क्षेत्राच्या आत असणारा क्षेत्रज्ञ हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. आणि तो क्षेत्रज्ञ हा खरा परमात्मा आहे. त्याला तुम्ही सद्गुरु म्हणा, त्याला तुम्ही देव म्हणा, त्याला तुम्ही परमात्मा म्हणा, चाहे कृष्ण कहो या राम, काहीही म्हणा, तो एकच आहे. त्यामुळं मीनी अशा रीतीने बाह्यत शरण जाणं हे तर अगदी बरोबर आहे. सद्गुरूंशी शरणागत भावानी बोलता येऊ शकतं, पण मीला ओळखल्याखेरीज खरी शरणागती तिथं नसते. याचं कारण तुम्ही ती ठेवू शकत नाही असं नाही, तर मीची देखील ओळख होणं ही त्याला प्री रिक्विझिटच आहे. जो शरण जाणार आहे तो देह मनबुद्धी गेली, पण देह मनबुद्धीच्या अंतर्गत जे चैतन्य आहे ते चैतन्य मुळातच सद्गुरूंशी समरस आहे. आणि ते न जाणता केलेली जी शरणागती आहे त्यांनी अंतिम शरणागती साधली जात नाही, ही अडचण आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये देखील आत्म म्हणजे मी चे निवेदन संपूर्ण समर्पण असाच अर्थ आहे का? आहे, तसाच अर्थ आहे. देव निर्गुण, आपण निर्गुण, म्हणून आपण आणि देव एक रूप, जशी समीकरण मांडावी तसं समर्थांनी लिहिलेलं आहे. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण. बस देवपद निर्गुण, मी देह मनबुद्धी नसून निर्गुण. देवपदाच्या ठिकाणी माझं अनन्यपण म्हणजे माझा अंतर्यामी जो शुद्ध मी आहे तो, आणि निर्गुण असं देवपद हे एक रूप होणं, तसं झालं की लगेच समाधान. हे एकरूपत्व होण्यासाठी म्हणून देहाला मात्र नमवायला लागतच, तुम्ही मस्तक ठेवणं गरजेचंच आहे. आणि ध्यान करणं देखील गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टींनी हे होईल. जो ध्यान करतो आणि ध्यानात ज्यांनी ओळखलं आपण परमात्मा स्वरूप आहे आणि सद्गुरूंच्या समोर जाऊन छाती काढून म्हणाला सोहम तरी देखील चुकलंच. अद्वैतम त्रिशु लोकेशु नाद्वैतम गुरुणासह. गुरूंच्या बरोबर अद्वैत नाही, गुरूंच्या ठिकाणी मी तुमचा सेवक भक्त असाच भाव. ओळखलेलं असलं तरी तरच त्याला ज्ञान झालं असं म्हणता येतं, म्हटलं जातं. शरणागती आणि आत्मनिवेदन या दोघांचा एकमेकांशी काहीतरी घनिष्ठ संबंध आहे असे जाणवते, परंतु नक्की काय ते समजत नाही. निवेदन म्हणजे समर्पण, अर्थात शरणागतीच आहे. या शरणागतीचा आत्मनिवेदनाशी खरंच घनिष्ठ संबंध आहे. शरणागती कशी ते आधीच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं की कसं स्वतःचं स्वरूप ओळखायचं आणि तेच स्वरूप सर्वांच्या ठिकाणी आहे असं तत्वत ओळखून देहाला मात्र समोरच्या समोर नम्र करायचं. बाह्यत शरणागतीचा अभ्यास मीपणाला विसरून केवळ सद्गुरूंच्या इच्छा स्वीकारण्याचा अभ्यास दृढपणे करता येईल तर आत्मनिवेदनापर्यंत लवकर जाता येईल का असं म्हटलेलं आहे. बाह्यत सद्गुरूंच्या ज्या इच्छा आहेत त्या केवळ स्वीकारणं यांनी लवकरच जाता येईल का, तुमच्या प्रकृतीला झेपण्याचा प्रश्न आहे, तुमच्या प्रकृतीला मानवण्याचा प्रश्न आहे. कारण सद्गुरु देखील तुम्हाला दिसतात ते त्यांच्या शुद्ध निखळ स्वरूपात दिसत नसून त्यांच्या देह मन बुद्धीच्या स्वरूपात तुमच्या समोर दिसतात. त्यांनाही एक प्रकृती लाभलेली आहे, मन लाभलेलं आहे, एक बुद्धी आहे. आजपर्यंत परमार्थाच्या इतिहासामध्ये सद्गुरूंवर संदेह घेतला गेला नाही अनुग्रहानंतर असा शिष्य खूप विरळा असं म्हटलं पाहिजे, खूप विरळा. कारण आपल्या देह मनबुद्धीच्या सापेक्ष त्यांनाही एक देह मनबुद्धी लाभलेली आहे, आपल्या निर्णय प्रक्रियेला सुसंगत, आणि त्याच्यावरच आपला विश्वास असतो. सद्गुरूंची देह मनबुद्धी आणि त्याची प्रक्रिया निर्णयाची विचाराची ही आपल्या प्रकृतीपेक्षा भिन्न असते. अशा वेळेला आपल्याला आपलंच खरं वाटत असतं. अशा गडबडीमुळं सद्गुरूंना संपूर्णपणाने अशा रीतीने स्वीकारणं, सद्गुरूंची इच्छा अशी स्वीकारणं, पण काही काही जणांनी हे केलेलं आहे. उदाहरणार्थ भाऊसाहेब केतकर, त्यांना स्वप्नात कोणी विचारलं की भाऊसाहेब तुम्हाला मूठ मारू का, तर म्हणाले की थांब मी महाराजांना विचारून येतो, महाराज जर म्हणाले तर मार असं स्वप्नातही उत्तर दिलं. त्यावेळेला 800 रुपये रिकव्हरी आली, 1800 रुपये रिकव्हरी आली. त्यांचं एक शेत होतं कोकणात आणि वडिलोपार्जित असल्यामुळे त्यांचा धाकटा भाऊ करायचा, यांची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे हे तिकडं अजिबात जात नव्हते. पण धाकट्या भावांनी कर्ज वगैरे झाली शेती करताना, संसार करताना, त्याच्या नोटिसा निघाल्या, त्या सगळ्यांना निघाल्या, तशी भाऊसाहेबांनाही नोटीस आली. त्या काळात भाऊसाहेबांना पेन्शन किती, 120 रुपये पेन्शन होती. ज्यावेळेला कारकुनाला 25 रुपये पगार होता महिन्याचा, त्यावेळेला भाऊसाहेबांची पेन्शन 120 रुपये होती. ते इंजिनियर म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये होते, रिटायर झालेले होते. आणि ती नोटीस आल्यानंतर भाऊसाहेबांनी असा विचार केला की आता त्याचं तो बघून घेईल, आपला त्याच्याशी काहीच असा संबंध नाही, त्या जमिनीशी संबंध नाही, संसार करताना त्याच्या त्याच्या अडचणी ज्याचा तो बघून घेईल, आता मी रिटायर झालेलो आहे. पण त्यांनी महाराजांना केवळ, कधी कधी असतं की संतांना केवळ माहिती म्हणून तुम्ही सांगता आणि ते सल्ला देऊन बसतात, अशी गडबड होते. तसं त्यांनी सांगितलं की नोटीस आली आहे, भावानी कर्ज काढलेलं होतं, तसा माझा संबंध काही नाही. तर महाराज म्हणाले की कसंही असेल तरी भाऊसाहेब याच्यात तुमचं नाव आहे आणि तुमच्या नावाला बट्टा आलेला मला काही चालणार नाही, तर तुम्ही काय असतील ते पैसे भरून टाका. भाऊसाहेब म्हणाले जी महाराज, बाह्यतः हे फार कठीण आहे, भाऊसाहेबांचा एक मुलगा जसा तात्यासाहेब तसा अजून एक त्यांचा मुलगा होता, तर भाऊसाहेब सगळ्या कुटुंबाखेर बरोबर तिथे येऊन राहिलेले होते. तो लग्नाचा होता, तिथे एक जोशी म्हणून गृहस्थ आले, महाराजांनी त्यांना 1.25 कोटी नामाचा संकल्प दिला, त्यांना महारोग झालेला होता आणि खूप चिंताक्रांत होते. रामाची इच्छा असेल तर तुमचा रोग बरा होईल महाराज म्हणाले, आणि त्यांनी गोंधवलेला राहून जप केला आणि खरंच कर्मधर्म संयोगाने त्यांचा रोग बरा झाला. त्यांची महाराजांवर श्रद्धा खूप बसली. काही दिवस त्यांचा चेहरा रोगातून मुक्त झाल्यामुळं उजळलेला होता, परत त्यांचा चेहरा म्लान दिसायला लागला. म्हणून महाराज म्हणाले की काय घडलंय? तर म्हणाले की मला असा रोग झालेला असल्यामुळं माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये. तर महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब आपल्याला जोशीभवन करता काही करता येईल का? तर भाऊसाहेब म्हणाले की महाराजांच्या मनात असेल तर काय वाटेल ते होऊ शकेल, आपण मनावर घेतलं तर काय नाही होणार. मग म्हणे तुमचा तो जो मुलगा आहे, मला त्याचं नाव आता आठवत नाही, तिथं अण्णा किंवा अप्पा असं काहीतरी नाव दिलेलं आहे, जोशीभवनच्या मुलीला आपल्या अप्पाला करून घेता येईल का? ते म्हणाले महाराज जर म्हणत असतील तर काहीच हरकत नाही. आणि लग्न झालं. जी महाराज म्हणाले, बाह्य इच्छा प्रत्येक वेळेला काय असतील आणि आपण त्या काय पालन करतो आहोत. रमण महर्षींकडे एक तरुण मुलगी येत असे आणि ती म्हणत असे की माझा विवाह तुम्ही म्हणाल त्या तरुणाशी. ते म्हणाले मी लग्न केलेलं नाही, मला याच्यातलं काही कळत नाही. ती म्हणाली पण माझी निष्ठा आहे, तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करेन. आणि असा संवाद बऱ्याच वेळेला घडत असे आणि नेमका महारोगीच होता तो तरुण मुलगा. तिथं बाजूला बसलेला महाराज म्हणाले मला खरंच कळत नाही काही. ती म्हणाली नाही पण तुम्ही सांगाल त्याच्याशी. म्हणाले मग त्या मुलाशी कर लग्न, करू नाही शकली. महारोग झालेल्या मुलाशी लग्न करायला कसं करणार? म्हणून ज्या बाह्यतः शरणागतीचा अभ्यास, शरणागतीचा अभ्यास हा अंतर्गतच असला पाहिजे. सगळा परमार्थ बाह्यतः नसून अंततःच आहे, आतूनच आहे. सद्गुरूंनाही तुम्हाला जे झेपत नाही असं सांगून परीक्षा तुमची घेऊन आणि तुम्हाला नापास ठरवण्याची काही हौस नसते. कधीतरी असे प्रसंग घडतात, ते मुळीच असं करायला जात नाहीत. त्यांना मर्यादा माहीत असतात. व्यक्ती आलेली असते ती परमार्थाकरता, प्रपंचही सुरक्षित राहावा असं वाटत असतं, तेही सगळं सांभाळायचाच प्रयत्न करत असतात. ते असं उलट सुलट तुमच्या बाबत काही घडवायचं असं सहसा करतच नाहीत. तरी देखील बाह्यतः जे आहे त्याला आत मीला जाणणं ही गरजच आहे. बाह्य शरणागती ही कितीही असली तरी देखील आतली शरणागती हीच खरी. आतून डोळे उघडणं हेच खरं. त्यामुळे बाह्यतः मीपणाला विसरता येत नाही. शब्द सोपे आहेत की शरणागतीचा अभ्यास मीपणाला विसरून केवळ सद्गुरूंच्या इच्छा स्वीकारण्याचा अभ्यास पण कोणी करू शकत असेल तर जरूर करावं. बिकट वाट आहे हे निश्चित, कठीण वाट आहे हे निश्चित, कल्याण छाटी असं म्हटल्यानंतर कुठं कडा होता तिथून काहीतरी ते 20 फूट खाली अंतर होतं, त्यांनी उडी मारली न पाहता ती छाटी पकडण्यासाठी म्हणून. हे कठीण आहे. पण इतकं इतकं करणारा जो आहे तो दृढपणाने ते करतो आणि तो आत्मनिवेदनापर्यंत जातो. बाह्यतः इतकं जो करतो तो आतून कितीतरी अधिक करत असतो, म्हणून बाह्यता एवढं करतो. केवळ बाह्यता करण्याचं काही प्रयोजन नाही. फ्लॉवर पॉट मध्ये ताज्या फुलांचा गुच्छ तुम्ही खोवलेला, बाह्यतः ताजी फुलं, तरी देखील त्याला आतून कुठून जीवन रस मिळत नाहीये. आतून मिळत आहे आणि मग बाहेर दिसत आहे, हे जास्त चांगलं दर्शन. कुंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव, आत मुळ्या काय मिळवत आहेत ते कुंभाच्या लवलवीवरून कळतं, भूमीचं मार्दव कसं आहे. मुळ्यांना जर उत्तम मिळत असेल तर वर बाह्यतः त्या तशा असतीलच. त्यामुळं ध्यान आणि वर्तन याची जोडगोळी जास्त चांगली असं मी तुम्हाला सांगेन. केवळ बाहेरून नाही काही करता येणार, आणि कधी कधी बाहेरून जे केलं जाईल ते काय आणि कसं काही सांगता येत नाही. बाहेरची शरणागती ही तुलनेनी अवघडच आहे असं मी तुम्हाला सांगतो. किंवा आपली वेळ संपून गेली, हा प्रश्न पुन्हा आपण पुढच्या वेळेस पाहू. माझं लक्ष नव्हतं आज 2-3 अभंग झाल्यामुळं, पण आता एवढं तर लक्षात ठेवा की बाह्य शरणागती आहे. केवळ बाह्य शरणागती, मीपणाला विसरून, हे शब्दच तसे एकमेकांत तर्कसंगत नाहीत. मीपणाला विसरणारच कसं, ही मीपणाला विसरण्याची फारच अडचण आहे. मीपणाला ओळखणं शक्य आहे, मीपणाला विसरणं शक्य नाही. असं असल्यामुळं मीपणाला ओळखून मग बाह्य मी आहे त्याला शरण घडवणं हे मात्र शक्य आहे, हे मात्र करता येण्यासारखं आहे. हा प्रश्न पुढच्याही सत्संगाच्या वेळेला आपण पाहू. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.